sukh bhayo re aare re kitne gaye
Thank you. பாருங்க பாப்புலர் கொலையில அடிச்சுன்னு அலைய சிலை காத்தாரு
மதுமத்த மகத் மது
तुम्ही करायला गेला म्हणजे ते चुतळा स्वतः ते काय हिंदुस्थानी संगीत होत
नाही
स्वर आणि श्रुती ह्याच्या बेसिक वरती हिंदुस्थानी रागाच काय झालंय नाहीतर मग काय वाटतच नाही मग कर्नाटक संगीत
स्वर हा शब्द आपण वापरतो
स्वर म्हणजे
श्रुती हा शब्द
वापरतो श्रुती म्हणजे
स्वर म्हणजे श्रुतीवरती मुक्काम केला की तो स्वर
स्वर तू कोणत्या कुठल्या स्वरावरती तुम्ही थांबतात ते स्वर होत आणि श्रुती हे लागून जाते आणि लागून येत कण कणाला कशी कण सुद्धा कशी काय हाच म्हणतात मिळेल बर. आणि ते थांबत थांबत नाही.
स्टँडिंग नाही, पेटीला विरोध त्याचा.
प्रवाही
पेटीमध्ये फक्त स्टँडिंग नॉट.
प्रत्येक रागाला एक निराळ काहीतरी एक स्वरूप आहे आणि निराळ भावना आहे. ये राथर संगीताची काय रागाची भावना आहे आणि रागाची सत्य कशी काय त्याची अभिप्राय आहे काय म्हणते ते आणि राग काय म्हणत राग काय म्हणते हे बघ.
आणि भावना कधी शिकवायची? भावने कधी आवाज कलस बघ.
भावना शिकवायची ना ते संपूर्ण विभास मध्ये मध्यम कसं लागतं
बघा ना कसं
ते होणार सूक्ष्म असतंय. उभीच ओवड तोवड काहीतरी गाऊन काहीतरी मला विचारलं तो आमच्या तरी कोणीतरी तो पार्टनर एक गाणार कलकत्त्यामध्ये मी संपूर्ण विभाग इसमे सभी स्वर लागते आयसीआयसी लागते म्हणून नंतर त्याला स्टेज नंतर दाखवलं इसकी लिए हम संपूर्ण विभाग राहते. हे मारवा थाट काय मालूम आहे हमको मगर इसको संपूर्ण विभाग राहते. निषाद भी लागते और शुद्र शब्द भी लागत और मध्यम भी लागत.
कण सर
मी म्हणाले बाबा तुम्ही लहान आहात तुम्ही गाणं ऐकलं नाही गुरुजी खासा कसं ठरवले ते मुद्दाम लईच्या डिफिकल्ट व्हावे मोकडा पकडायला म्हणून ठेवत होते म्हणजे खासा असं ठेवत होते बर म्हणजे खास बेअबानजारा असं ठेवत होते पेअबानजार असंही ठेवलं येतं ह्याच्यात पडू नका तुम्ही कोणीतरी सांगितली का ह्याच्या ह्या भागडीत पडू नका तो ऐका कपचित बसा दोंडी गिणी ते दोंडीच आहे म्हणा